सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर ट्रेंडिंग गाने तो आप एंजॉय कर रहे हैं, पर उसी के साथ साथ अगर आपको आपका राइट आपका हक जो है वो भी एंजॉय करना है एज अ कस्टमर, तो उसके लिए क्या करना है सब जानेंगे।
रेड एफएम एमएच 935
जी हाँ, एमएच 935 में आज सेलिब्रेट हो रहा है यहाँ पर राष्ट्रीय ग्राहक दिवस। आणि ग्राहक म्हटलं की ना कसं असतं की आपल्याला थोडीशी भीती वाटत असते, कशाला कोर्टाची पायरी चढा किंवा कायद्याच्या लफड्यात कोण कशाला पडेल, या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात। पण तसं काही नाही आहे, ते अगदी सोपं आहे। नेमकं ग्राहक मंच काय आहे आणि ते कशा प्रकारे काम करतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत। तर दागडिया सर आज आपल्यासोबत आहेत।
नमस्कार, मी नांदेड येथे गेल्या 19 वर्षापासून वित्तीय शाखेमध्ये काम करत आहे। ऍडव्होकेट म्हणून सिव्हिल आणि कन्झ्युमर केसेस हाताळतोय आणि बँकिंग सेक्टर मध्ये थोडस काम आहे।
सर, ग्राहक मंच आपण जे म्हणतो कन्झ्युमर कोर्ट, हे नेमकं कशासाठी आहे आणि ते कशा प्रकारे काम करतं?
हे कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली होती, नवीन तरतूद, ज्यामध्ये ग्राहकांना जे फ्रॉड करण्यात येते ग्राहकांसोबत, त्या फ्रॉड बद्दल हे कायदा अमेंड करण्यात आला होता। आणि त्यामध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हा कायदा निर्मित झालेला आहे। या कायद्याची अंमलबजावणी ही ग्राहक मंच कायदा ग्राहक मंचच्या माध्यमातून सर्व जनतेला भेटतोय। हे कन्झ्युमर फोरम जो आहे हा ग्राहक मंच, यामध्ये ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी असतात, त्या मेडिकलच्या असो किंवा कॉस्मेटिक असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा सीड बद्दल असो किंवा मेडिकल निग्लिजन्सी बद्दल असो, कोणत्याही निग्लिजन्सी बद्दल असेल, तर हे ग्राहक मंच त्यामध्ये आपल्याला निर्णय देऊ शकतो।
और बातें कंटिन्यू होंगी थोड़ी ही देर के बाद। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।